अनेक महत्वाच्या आणि प्रसिद्ध नावांचा संबंध ज्यांचा ज्यांचा आला त्यांच्या त्यांच्या स्मृतीनी मन भरून गेलं. हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये काही दिवस जवाहरचा राजधानी म्हणून वर्धा आणि सेवाग्रामचं नाव हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात गेलंय. अशा ठिकाणी जेव्हा मी आलो आहे तेव्हा स्वाभाविकपणेच माझं मन विनम्रतेच्या भावनेने आणि कृतज्ञतेच्या भावनेने भरून गेलेलं आहे. गांधीजी, जमनालालजी बजाज आणि या दोघांच्यामुळं हिंदुस्थानातल्या अनेक नामवंत मंडळी वर्ध्याला येऊन गेली आहेत. हिंदुस्थानच्या इतिहासातले अत्यंत महत्वाचे निर्णय वर्ध्याच्या अवतीभोवतीच्या वातावरणात घेतले आहेत. त्याची आठवण मला झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून त्या सगळ्या स्मृतींना अभिवादन करून मी पुढे माझं भाषण करणार आहे. मी आज स्वाभाविकपणे इथं आलो आहे तो एका निराळ्या नात्यानी आलो याची मला जाणीव आहे आणि मला असं वाटतं की याची जाणीव तुम्हालाही आहे. आपण ज्या प्रेमाने माझं स्वागत, गौरव, सन्मान केला त्याबद्दल व्यक्तीशी आम्ही आपला अतिशय आभारी आहे. पण निव्वळ एवढंच स्वागत करण्याकरता किंवा एवढे आभार देण्यासाठी मी त्या लांब आलो. काही महत्वाचे विचार, काही महत्वाचे प्रश्न आपल्या पुढे जर ठेवता आले तर ते ठेवणं जरूर, म्हणून मी ठेवण्याची संधी घेतली आहे आणि विचार शक्यतो थोडक्यामध्ये मी आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करेन. एक नवीन मुंबई राज्य आलाय, त्याला कोणी विशाल द्विभाषिक राज्य म्हणतात, विशाल मुंबई राज्य म्हणतात, कोणी त्याला अनेक भाषी राज्य म्हणतात. मी फक्त त्याला नवीन मुंबई राज्य एवढंच नाव देतो. ज्याला ज्याला ज्यानं ज्यानं जे जे नाव द्यायचं असेल त्याला द्यायला तो मोकळे, मी त्याला काय नाव देणार हे मी सांगितलं. एकाच गोष्टीकडे माणसं वेगळ्या वेगळ्या नजरेने जर पाहू लागले, आपल्या इकडे म्हणतात सत्यनारायणाला कोणी सत्यनारायण म्हणतो, कोणी सत्यदेव म्हणतो, कोणी नारायणदेव म्हणतो, ज्या नावाच्या पुढेमध्ये आपण ऐकतो. ज्याला ज्याला जे जे नाव द्यायचं असेल त्यांना त्यांना द्यावं ते. शेवटी भक्तीने केलेला नमस्कार शेवटी तिथेच जाईल. म्हणून मी नावासंबंधीचा माझा वाद नाही, परंतु काय घडलंय, काय घडणार आहे, त्याच्या पाठीमागचे विचार काय आहे, त्याच्या पाठीमागच्या कल्पना काय आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे. आणि मी ही शक्यतो ते आपणाला सांगणार आहे, त्याच्यासाठी मी आलो आहे. हिंदुस्थानचा नकाशा गेल्या 10-12 वर्षापूर्वी जो होता तो नकाशा आणि आजचा नकाशाकडे जर आपण जर पाहिलं तर अनेक विचारांनी मन भरून जातं. 12 वर्षापूर्वीच्या हिंदुस्थानच्या नकाशावरती परकीय सत्तेचा अंमलाचा रंग होता, गुलामीचा त्याचा रंग होता. तो गुलामीचा रंग जावा त्या नकाशावरचा म्हणून आपण आपल्या देशामध्ये 60-70 वर्ष एवढे पराकाष्ठेचे प्रयत्न केले. तुमच्या माझ्या देशातले जे मोठ्यातली मोठी माणसं होती, थोरातली थोर माणसं जी होती, त्यांनी आपल्या जीवनातलं जे उत्तमातलं उत्तम होतं ते सर्व ह्या देशासाठी द्यायचा प्रयत्न केला आणि एक नवीन शक्ती या देशामध्ये निर्माण केली. ती एक वर्ष नाही, एक तप नव्हे, 40-50 वर्ष आपण या देशामध्ये ते काम करायचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाच्या परिणामांची 1946-47 साली आपण असं चित्र पाहिलं वर्षाचा, तर त्यामध्ये जसा एक दोष दिसला होता तसा एक महत्वाचा गुणही लक्षात आला. एक दोष कोणता आहे की या देशावरती इतकी राज्य आली, म्हणजे केंद्रीभूत सत्ता करणारी राज्य इतकी आणायचा प्रयत्न झाला की केंद्रीभूत सत्ता हा शब्द फक्त दिल्लीवरची राज्य आणण्याच्या अर्थानं वापरतात. गेल्या तुम्ही जर 500 वर्षामध्ये पाहिलं तर कितीतरी साम्राज्य आलं, खिलजी लोधी मोदी लोधी घोरी मोंगल इंग्रज वगैरह 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 ते किती राजे आले आणि गेले पण त्याचा फारसा परिणाम खेड्यापर्यंत झाला नाही. याचं कारण कोणी येतो तिथे दिल्लीला राजा की आणखीन कितीतरी छोट्या छोट्या नवाबगिरी किती किती जहागीर झाल्या निर्माण झाल्या कधी आल्या आणि कधी गेल्या लोकांनी कधी त्यांचा विचार केला नाही. याचं कारण त्या सगळ्या अदलाबदलीमध्ये त्यांचं खेड्याचं जीवन त्यांचं खेड्याची एक शक्ती एक सामर्थ्य हे त्यांनी कायम ठेवलं होतं. त्यामुळं त्यांचा स्वतःचा त्याचा एक जो स्वभाव होता तो त्यांनी फारसा बदलू दिला नाही. म्हटलं तर हा गुण आहे म्हटलं तर हा दोषही आहे. त्यामुळं मध्यवर्ती सत्तेदाने कधी विचारच केला नाही हा त्याचा दोष. परंतु त्याचा हा एक आला म्हणे की आम्ही स्वतःची म्हणून काहीतरी एक शक्ती ही खेड्या खेड्यामध्ये एक जो निर्माण करायचा प्रयत्न केला जो शक्ती होती ती शक्तीमुळे आम्ही आमचं स्वतःचं स्वत्व नाही हरू शकतो. किती साम्राज्य आली आणि गेली किती धर्मांची संकेत आली आणि गेली किती यादवी युद्ध आली आणि गेली कितीतरी ते अत्याचार करणारे नवाब सुभेदार जागीरदार आले आणि गेले लोक कायम शिल्लक राहिले आणि लोकांचा आत्मा कायम शिल्लक राहिला ही गोष्ट आपण पाहिलेली आहे गेल्या 7 ते 8 वर्षात. आणि म्हणून त्यासाठी या सगळ्या नव्या
बहादूर कलेक्टर साहेब आणि कोणी 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 असतील जे ते सगळे लोक तेव्हा सांगत असत कानाची उंची काय करावं. गांधीजी म्हणतात ते खरं, काँग्रेस म्हणते ते खरं, तुम्ही सगळे लोक म्हणता ते खरं. आपल्याला नाही बोल झेपणार. आपल्याला आपली मुलं बाळ आहेत, पोट पाणी आहे, याच्यासाठी आपल्याला हे झेपणार नाही. तुम्ही करता ते तुम्ही करा, तुमचं बरोबर आम्ही आपली नोकऱ्या करत राहतो. याचं कारण राज्याला पाठिंबा करणारे लोकही होते ते आपल्या घरात आपल्या मुलाबाळांशी स्नेहा सोबत्या बोलताना प्रेम बोलत नसत भीती बोलत असत. हे भीतीवरती आधारलेलं जे राज्य होतं ते भीतीवरती आधारलेलं राज्य जर नाहीच करायचं असेल तर गांधीजींनी 1918-1919 सुमारी हिंदुस्थानच्या राजकारणात आल्यापासून जर कुठली गोष्ट केली असेल तर फक्त हिंदुस्थानच्या लोकांच्या मनातली ही भीती काढायचं काम केलं. गांधींनी राजकारणात काय केलं, गांधींनी हिंदुस्थानातल्या राजकारणात येऊन हिंदुस्थानातल्या लोकांच्या मनावर हिंदुस्थानातल्या इंग्रजांच्या राज्याबद्दलची जी भीती होती ती भीती नाहीशी केली. आणि ही भीती नाहीशी केल्याबरोबर राज्याच्या पाठीमागचा हिमला होता होता तो नाहीसा झाला. आपोआप राज्य कोलमडून पडलं. आपल्या पुराणांतरी सांगतात की प्रत्येकाला असं लिहून ठेवलं होतं की तुझं मरण कशात आहे असं सांगतात. मी काही सगळं पुराणं वाचले आहेत पण कथाच्या ऐकल्या त्यामध्ये असं ऐकलंय की प्रत्येकाला सांगितलं की तुझं मरण कशात आहे. प्रत्येकाचं मरण कुठेतरी लिहून ठेवलं होतं. इंग्रजी राज्याचं मरण कुठं होतं ते गांधींनी बरोबर शोधून काढलं होतं. ते म्हणजे आमच्या मनाच्या राज्याबद्दलची जी भीती होती त्यात होत. आणि तेव्हा 1947 साली काय गेला इंग्रज माहिती आहे. हिटलर जिंकून आला, जपानचा पराभव करून आला आणि हिंदुस्थान जेव्हा तो परत आला तर हिंदुस्थानातल्या प्रत्येक माणसाच्या मनावरती अशी पाठी लावलेली होती की आता आम्हाला तुझ्या राज्याबद्दलची भीती राहिलेली नाही, क्विट इंडिया. हिंदुस्थानच्या राज्या हिंदुस्थानमध्ये राहण्याकरता कुठे जागा शिल्लक राहिलेली नाही हे पाहण्याचं शानपण मात्र इंग्रजांच्या जवळ होतं. ही इंग्रजांची बहादुरी आहे. ते शहाणे लोक आहेत. त्यांनी पाहिलं की या ठिकाणी जर राज्य करायचं असेल तर या लोकांच्या मनात आपल्या राज्याबद्दलचं प्रेम नाही, फक्त भीतीवरती आपण इथे शतक दोन शतक राज्य केली, इथली भीती ही गेलेली आहे हे पाहिल्याबरोबर त्यांनी सांगितलं की राज्य इथं ठेवून जाणं हा शानपणाचा रस्ता आहे. इतक्या शास्त्रशुद्ध पद्धतीने इंग्रजाचं राज्य इथून गेलं आहे आणि आपण घालवलेलं आहे. ही मी आठवण आपल्या लढ्या करता दिली की ही भीतीचं शास्त्र मनातून घालवण्याकरता गांधीने काय करावं लागलं. एक नवीन शक्ती, नवीन भाव, नवीन मूल्य निर्माण त्यांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये केलं. 1921-21 सालचा असहकाराच्या झगड्यापासून सुरुवात जर केली ते 1942 सालापर्यंतच्या छोडो हिंदुस्थानच्या चवळीपर्यंत बारीक सारीक चवळीतून त्यांनी अशी एक शक्ती निर्माण करत असा एक क्षण आणला की ज्या क्षणी आमच्या मनातली संपूर्ण भीती नाहीशी झाली आणि त्या ठिकाणी एका नव्या गोष्टीने जागा घेतली. आणि ती जागा अशी होती की हिंदुस्थानातल्या प्रत्येक माणसाला हिंदुस्थानातल्या दुसऱ्या कुठल्याही माणसाबद्दलची एक भावना निर्माण झाली होती की तो माझा भाऊ आहे. भीती उगीच गेली नाही. भीती जाण्यासाठी त्याच्या पाठीमागे प्रेमाची भावना निर्माण केल्याशिवाय भीती जात नाही. कारण इंग्रजांचा पहिला दावा आमच्या होता की ते आज म्हणत असत की हिंदुस्थान हे राष्ट्रच नाही, इंडिया इज नॉट ए नेशन, असं त्यांच्यातल्या मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितलं की हे लोक अडाणी आहेत, भांडतील, एकमेकाचे गळे कापतील, हे जे म्हणण्याच्या पाठीमागे जी भावना होती त्याचं कारण हिंदुस्थानमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना. कारण राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा अर्थ असा की त्या राष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक मनुष्य दुसऱ्या माणसाबद्दल हा माझा भाऊ आहे की त्याची भावना असली पाहिजे. म्हणजे मी आपल्याला सांगतोय की एक गोष्ट आहे की हिंदुस्थानचं जे स्वातंत्र्य तुम्ही जे मिळवलंय या स्वातंत्र्य मिळवण्याच्या पाठीमागची मूलभूत भावना जर कोणती असेल, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा इमला तुम्ही आम्ही जो तुमच्या आमच्या देशामध्ये जो रोवलेला आहे त्या पायाचा पहिला दगड जर कोणता असेल तर तो तुम्ही आम्ही या देशातले सगळे लोक भाऊ भाऊ आहोत हा आहे. हा आता या पायावरती इमला कसा असावा, 16व्या शतकातल्या शिल्पशास्त्राप्रमाणे असावा, 17व्या शतकातल्या शास्त्राप्रमाणे असावा, 18व्या शतकातल्या शास्त्राप्रमाणे असावा, त्या 20व्या शतकातल्या शास्त्राप्रमाणे असावा किंवा आणखीन पुढे 200 वर्षाने कसा असेल त्या नमुन्यात असावा, हा चर्चेचा वादाचा मुद्द्याचा प्रश्न होऊ शकेल. त्या पायावरती राज्य कम्युनिस्ट पक्षाच्या तत्वानं चालावं का काँग्रेसच्या पक्ष तत्वानं चालावं का हिंदू सभेच्या तत्वानं चालावं का रामराज्याच्या तत्वानं चालावं किंवा आणखीन कुठल्या तत्वानं चालावं या संबंधाने मतभेद होऊ शकेल. परंतु या सर्व हिमल्याच्या पाठीमागचा पायाचा पहिला दगड, मानाचा दगड आणि महत्वाचा दगड जर कोणता असेल तर तो हा आहे, या देशातला प्रत्येक मनुष्य दुसऱ्या माणसाचा भाऊ आहे. नुसता भाऊ असून मागणार नाही, त्यांना भावाभावासारखं वर्तन केलं पाहिजे आहे, त्यांना त्याची जाणीव असली पाहिजे आहे. एक मूळ गोष्ट जर या देशातल्या राजकारणातून ज्या क्षणी नाहीशी होईल त्या क्षणी या देशातलं स्वातंत्र्य, या देशातलं राष्ट्रपण, या देशातलं मुक्तपण, या देशातला गौरव, या देशातलं ते, या देशातलं सर्व काही एका क्षणामध्ये गुप्त झाल्यासारखं आपल्या डोळ्यापासून दूर होईल. ही महत्वाची गोष्ट या देशाच्या राजकारणात. आणि गेल्या वर्षात जर काही पाहायचं असेल हिंदुस्थानचा नकाशा बदलण्याचा जो प्रयत्न तुम्ही आम्ही केला त्याचा प्रयत्न गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये जर ती कुठली गोष्ट जी मनाशी येऊन गेली असेल तर ती ही येऊन गेली की हिंदुस्थानात राहणाऱ्या सगळ्याच लोकांच्या मनामध्ये आम्ही एकमेकांचे भाऊ आहोत की नाही अशी शंका वाटण्यापर्यंत पाळी गेली होती. गेलीच होती असं नाही पण जवळजवळ त्याच्या आपण गेलो होते अशी शंका नाही. या संदर्भामध्ये नव्या मुंबई राज्याच्या जन्माचा आपल्याला इतिहास पाहायला पाहिजे. नव मुंबईचं राज त्याच्या पाठीमागे अनेक विचार होते. एक भाषिक राज्य झालं पाहिजे अशी मागणी होती. छोटं राज्य असावं एक भाषेचं अशी मागणी होती. त्या सर्व मागण्या न्याय मागण्या पण मानल्या, त्यामध्ये काही गैर होतं असं मी मानलं नाही. त्या मूळ मागणीमध्ये काही दोष होता असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही. परंतु हे राजकारण सुरू झाल्यानंतर केव्हा केव्हा असे क्षण येऊन गेले आपल्या इकडे आले होते की नाही मला माहिती नाही, बहुतेक आले नसावेत आणि आपण त्या अर्थानं भाग्यवानच असं मी आपल्याला म्हणेन. पण पश्चिम किनाऱ्यावरती भारताच्या असे अनेक क्षण येऊन गेले की जेव्हा असं वाटावं मनाशी होऊन जावं की या देशामध्ये जरी गांधी जन्माला आलेच नव्हते, लोकमान्य टिळक कधी जन्माला आलेच नव्हते, त्यांनी आम्हाला कधी शिकवलंच नाही की आम्ही हिंदुस्थानचे नागरिक आहोत आणि आम्ही एकमेकांचे भाऊ आहोत, असे आम्ही एकमेकाशी वागण्याचा प्रयत्न केला. मनाशी येऊन गेले की नाही, फक्त मराठी बोलणारे आम्ही लोकच फक्त आम्ही एकमेकांचे भाऊ आणि दुसरे ते कोणीतरी दुसरे आहेत, कदाचित दुसरे कोणीतरी असावेत असं आमच्या मनाशी येऊन गेलं, कदाचित गुजराती माणसांच्या मनात ते येऊन गेलं असेल, आणखी कुणाच्या तरी ते मनाशी येऊन गेलं असेल. ही परिस्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा मात्र देशातल्या नेत्यांना असं वाटलं की नाही यामधून काही ते मार्ग काढला पाहिजे आणि दोन भाऊ एकमेकापासून अलग व्हायला मागत होते. भावाभावानी विभक्त राहावं, अलग राहावं, वेगळं वेगळं राहावं यामध्ये काही गैरे असंही नाही, परंतु भावाभावानी एकत्र राहूच नाही असं अजूनही भारताच्या नीतीमध्ये आहे असं कोणी सिद्ध केलेलं नाही. नीतीच जर असेल तर नीती भावाभावानी एकत्र राहण्याची आहे, अपवाद आहे भावाभावानी वेगळं राहण्याची. पण आमच्यामध्ये आग्रह असा होता की नाही, ही तत्वाची गोष्ट आहे, निष्ठेची गोष्ट आहे, प्राणाची गोष्ट आहे, स्वराज्याच्या मोलाची गोष्ट आहे, की आम्ही वेगळं निघालंच पाहिजे आहे. वेगळं निघालं पाहिजे यात काही तक्रार नाही, पण निघालंच पाहिजे त्यामध्ये जेव्हा स्वयंवलंबन जेव्हा बोलतो तेव्हा आम्ही कुठेतरी चूक करतो असं सांगणारी माणसं भेटल्या बरोबर त्यांना काय करावं लागलं आणि काय खावं लागलं हे देशातल्या लोकांनी पाहिलं की नाही. यामध्ये किती संकट निर्माण झालंय की देशातले दोन समाज एकमेकापासून बाजूला व्हायला मागतात हे ठीक आहे, पण ते बाजूला होताना एकमेकाचे वैरी व्हायला मागतात हे जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांनी ठरवलं की नाही, ही जर गोष्ट यावेळी स्वीकारली तर हिंदुस्थानचं नवराज्य ज्या एका पायावरती उभं केलं आहे तो पाया ढासळणार आहे. आणि म्हणून त्यांनी दोघांचंही म्हणणं बाजूला ठेवलं आणि संबंध राष्ट्रानं निर्णय घेतला की नाही नाही, त्या दोन भांडून बाजूला निघणाऱ्या भावांना एकाच घरात एका संसारात ठेवलं पाहिजे आहे. आणि या एका राष्ट्रीय कर्तव्याच्या बुद्धीतनं नव्या मुंबई राज्याचा जन्म झालेला आहे याची मला आपल्याला जाणीव द्यायची आहे. अर्थात हे एकत्र येण्याचं पुष्कळ कार्य मुंबई शहराला करावं लागलंय. आणि मी अनेक वेळा सांगतो की मुंबई शहरानं कामगिरी एखाद्या जशी आईनं कामगिरी करावी अशी केलेली आहे. आपल्याकडे लोककथा आहे की नाही मला माहिती नाही, आमच्या इथं एक लोककथा प्रसिद्ध आहे आणि आमच्याकडे असली म्हणजे तुमच्याकडे असली पाहिजे असं माझं दावा आहे. मला वाटतं ती जगातल्या सगळ्या, माझ्या कल्पनेत जगातल्या सगळ्या भाषांमध्ये ही लोककथा असावी असं माझं मत आहे. हिंदुस्थानातलं जगातलं सगळं असली पाहिजे आहे आणि भावबांधन आता हे जगातलं नातं आहे, न पुसणारं सनातन नातं आहे. कथा अशी आहे की खेड्यामधले दोन भाऊभाऊ होते, भांडले. खरं म्हणजे भाऊभाऊ भांडतच नव्हते, भाऊभाऊ कधी भांडत नाहीत, भावांच्या बायका भांडायला लागल्या पाहिजे. मी स्त्रियांची माफी मागून हे बोलतोय. भावाभावानी ठरवलं की नाही असं एकत्र राहून संसार करता येणार नाही, त्या वेगळं राहिलं पाहिजे, विभक्त राहिलं पाहिजे. मग त्यांनी आपल्या संसाराची वाटणी करायची ठरवली. गरिबीचा संसार, खेड्यातला संसार, एक छोटस मोडक तोडक घर, दिघे दोन बिघीन जमीन, एक मोडकी तोडकी विहीर, एखाद दुसरा बैल, एखाद दुसरा खटारा, नुकतीच व्हायलेली एक गाय, उघडी नागडी हिंडणारी 10-5 मुलं, हा संसार. याची वाटणी करण्याकरता भाऊभाऊ बसले. वाटणीला बसल्यानंतर दोन खणाचं घर पण नाही म्हणजे वाटूनच घेतलं पाहिजे, जमीन वाटलीच पाहिजे, पण विहीर एक होती. एकाला विहीर आणि दुसऱ्याला जास्त जमीन हिशेब चालणार नाही म्हटले, विहीर सुद्धा दोन भावात वाटलीच पाहिजे. विहिरीची वाटणी झाली, एकाने 8 दिवस वापरावी, दुसऱ्याने 8 दिवस वापरावी. वाटणीचा प्रश्नाला गायचं काय करायचं, एक गाय होती पण गायला वासरू होत. त्यानं सांगितलं की ज्यानं गाय घ्यायची असेल त्यानं वासरू दुसऱ्याला दिलं पाहिजे. तिथं मूल आईपासून तोडायचा प्रश्न होता, पण निकाल घेतला कठोर मन करून, कर्तव्य बुद्धीनं तोही निकाल घेतला आणि सगळ्या वाटण्या बिटण्या झाल्या. आणि वाटणी पत्रावरती सही करण्याकरता जेव्हा बसले तेव्हा घरामध्ये म्हातारी आईची आठवण झाली. आपण आता घरात वाटणी करतो, ती वाटणी जर आपल्याला कायमची टिकवायची असेल तर आईच्या पडून ही वाटणी केली पाहिजे आणि आईच्या समक्ष सह्या केल्या पाहिजे. म्हणून वाटणी पत्र घेऊन आई पुढे जाऊन सह्या करण्याकरता जाऊन बसले आणि आईला सांगितलं की आता आम्ही वाटणी करायची ठरवली आहे, वाटणी करतो. आईनं विचारलं कसं कसं वाटणी केली, सांगितलं सगळा हिशेब. आईनं विचारलं काय जमिनी वाटल्या का, हा वाटल्या. विहीर, घर, गाय, बैल, सगळं 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 वाटून झालं म्हणे. आता काही वाटायचं शिल्लक राहिलं नाही. आणि आईनं मग शेवटी प्रश्न विचारला की सगळं वाटलंत रे, पण तुमच्या या म्हात्या आईला वाटा ना, अर्धी अर्धी कापून घ्या ना दोघं भाऊ, शक्य भाऊ तुम्ही हातचे. आणि आईनं जेव्हा कापून तुम्हाला सख्या भावानं वाटून घ्यायला सांगितलं तेव्हा त्यांच्या ध्यानात आलं सगळी दुनिया वाटून घेता येईल, कापून घेता येईल, प्रेम कधी वाटून कापून कधी कुणाला मिळत नाही. आणि भरल्या डोळ्यांनी आईला सांगितलं की मी चूक करत होतो आई, आमचा संसार फाटला जाणार नाही, तुटला जाणार नाही, आम्ही एकत्र राहतो. आम्ही दोन भाऊ या देशातले वाटून बाजूला जात होतो, लोकसभेनं निर्णय दिला की नाही तुम्हाला वाटू देणार नाही. आज आम्ही एकत्र राहणार आहोत. मी आपल्याला विनंती करणार आहे की तुम्ही ज्या राज्याचे नागरिक आज बनलेले आहात त्या राज्याच्या जन्माच्या पाठीमागची ही मोहब्बतीची कहाणी आहे, ही प्रेमाची कहाणी आहे. एक मोठा संबंध नवीन राज्याच्या जन्माच्या पाठीमागं असलेलं जे नवतत्व आहे त्या नव्या तत्वाच्या पूजेचा हा प्रश्न त्याच्या पाठीमागे याची कल्पना करून कृपा करून गौरवानं आणि अभिमानानं समजा की तुम्ही या नव्या राज्याचे नागरिक आहात आणि हे त्या दर्जानं चालवायचं राज्य आपल्या हाती आलेलं आहे. मी हे सगळे मुद्दे सांगतो तर मला माहिती आहे या संबंधाचे आग्रह विचार मांडले जातात. काही लोकांचा आग्रह, काही लोकांची टीका अशी बोलली जाते की का हे सगळं तत्वज्ञान, सगळं हे भाषा, हे सगळं मोठं मोठं तुम्ही जे काय उदात्त सांगतात हे निव शेवटी मराठीच्या आणि गुजरातीच्याच वाट्याला का? मग फक्त कानडी बोलणाऱ्या लोकांचा का वेगळा मुलू, तामिळ बोलणाऱ्या लोकांना का वेगळं राज्य, तेलुगू बोलणाऱ्या लोकांचं वेगळं राज्य का आणि मराठी गुजरातीचं राज्य का? माझं त्याला उत्तर आहे. मी मानतो की हा मराठी गुजरातीचा भाग्य आहे, हा गौरव आहे. एक तर कारण आहे की आम्ही एकमेकाशी भांडून बाजूला होतो म्हणून एकाना ठेवणं एकत्र होतं, परंतु मराठी गुजरातीने हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये अनेक दृष्टीनं नवीन कामं करायचा प्रयत्न केला आणि हे सांगताना मी एक दृष्टांत देत असतो, मी पुन्हा तो देणार आहे. अशोक वणिका न्यायाचा दृष्टांत म्हणतात तो आपल्या सर्वांना माहीत असते कदाचित. रामायणामध्ये कथा आहे की रावणाने सीता हरवून लंकेला नेली आणि ही कथा पुराणिक युवा सांगत होते. त्यांनी सांगितलं की सीतेला रावणाने गेली आणि लंकेमध्ये नेल्यानंतर आपल्या त्या आमराईमध्ये तिथल्या बागेमध्ये घेऊन गेले आणि अशोकाच्या झाडाखाली तिला ठेवली. तर एक प्रेक्षक बसले होते, जे ऐकत बसले होते भक्त, त्यांनी उठून विचारलं की शास्त्री बाबा शंका आहे. काय शंका आहे म्हणले शास्त्री बाबा? शंका अशी म्हणजे रावणाने त्या सीतेला नेऊन अशोकाच्याच झाडाखाली काय ठेवली हो? शास्त्री बाबा उत्तर दिलं की पुन्हा तुम्ही शंका विचारणार अशी असं रावणाला माहित नव्हतं. कारण त्याने जर पुन्हा त्या आंब्याच्या झाडाखाली, निंबाच्या झाडाखाली आणि कुठल्या झाडाखाली जर ठेवली असती तर आपण विचारलं असतं की का तिला त्या झाडाखाली काय ठेवली? तसं मराठी आणि गुजरातीनं एकत्र का ठेवलं त्याचं उत्तर आहे. आपण मानतो की मराठी आणि गुजराती मुलकातच देशाला राष्ट्राभिमान शिकवण्याकरता गांधींच्या ठिकाणी मराठी आणि गुजराती मुलकातच काय जन्म घेतला? हे तुमचं माझं भाग्य आहे. राष्ट्रपिता म्हणणारे गांधीजी गुजरातमध्ये जन्माला आले आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा मंत्र देणारे लोकमान्य महाराष्ट्र जन्माला आले, हे तुमचं आमचं भाग्य नाही? ज्यांच्यावरती एवढे मोठे पुरुष निर्माण करण्याची जबाबदारी येते, भाग्य येतं, त्यांच्यावरती राष्ट्राचं मार्गदर्शन करण्याची पुन्हा एकदा जिम्मेदारी येते, पुन्हा एकदा जबाबदारी ती ते पार पाडायचं त्यांनी काम केलं, चुकलं कुठे? असं हे नवराज्य तुम्हाला आम्हाला एकत्र घेऊन चालवायचं आहे. यामध्ये भाषिक राज्यांची, भाषिक राज्यांच्या पाठीमागची जी काही तत्वप्रणाली असेल, भाषेचा विकास, भाषेच्या अवतीभोवती असणाऱ्या संस्कृतीचा विकास, भाषामधून विकसित होणाऱ्या व्यक्त होणाऱ्या ज्या ललित कला असतील त्यांचा विकास, हे विकासाचं कामं तर राज्याला करावी लागतील. त्याच्या संबंधाने काही शंका नाही. काही लोकांच्या मनाची शंका असेल की मग आमचं छोटं राज्य होतं, ते छोटं राज्य झालं असतं आम्हाला अधिक बरं झालं नसतं का? आणि मला कल्पना आहे की भावना या भागामध्ये कदाचित थोडीफार असण्याची शक्यता आहे. मला आपल्याला सांगायचं आहे की छोटं राज्य झालं असतं तर काही बिघडलं असतं असा माझा दावा नाही, पण मोठं राज्य झालं यामध्येही काही बिघडणार असं आपण कृपा आपण समजलं. कारण शेवटी जर हिंदुस्थान जर तुमचा माझा एवढा मोठा आहे, भारताचं भवितव्य जर एवढं मोठं आहे, तर त्या मोठ्या भारताच्या भवितव्याचा विचार करण्याकरता जर तुम्ही आम्ही सुद्धा ज्या पहिल्या घरात बसू तेही जर तितकंच मोठं असलं तर कदाचित तुमचा माझ्या विचारचा पल्ला तितकाच मोठा राहण्याचा संभव आहे. आणि कृपा करून असं आपण समजू नका की कुठल्या तरी सागरामध्ये जाऊन आता आपण डुबून जाणार आहोत. मी आपल्याला सांगू इच्छितो की शेवटी राज्य जे चालवायचं आहे ते राज्य म्हणजे काही शेवटी साध्य नाही आहे. राज्य जे आहे राज्य शेवटी तुम्हाला मला जे काही निर्माण करायचं त्याचं एक साधन आहे. कशाचं साधन आहे? स्वराज्य मी कशासाठी मिळवलं? हवं ते छोटं राज्य बनवायच्या पाठिंब्याची कल्पना काय आहे? कुणीतरी एक मुख्यमंत्री बनावा आणि आणखीन काही लोकांनी मंत्री बनावं एवढ्याच करता जर राज्य असेल तर मी सांगेन की राज्यांचे दुकानं बंद होईल तर मला त्यामध्ये दुःख वाटणार नाही. शेवटी या देशामधलं राज्य, या देशातलं स्वराज्य हे अशा काही एका आपण एका ध्येयासाठी मानलेलं आहे. देशाला मोठं करायचं, देशाला मोठं करायचं असं मी म्हणतो. मी नेहमी सांगतो की देशाला मोठं करायचं म्हणजे काय? या देशातला हिमालय आहे ते जसं आणखीन उंच करायचं आहे, गंगेची रुंदी ती जशी आणखीन काही मोठी करायची आहे, ते उंच पर्वत, लांब नद्या आणि मोठ्या नद्या यांना मोठं करायचं म्हणजे देश मोठा करायचा. देश मोठा करायचा म्हणजे देशाचा भूगोल नाही मोठा करायचा, देश मोठा करायचा म्हणजे देशाचा इतिहास मोठा करायचा. आणि देशाचा इतिहास जो असतो तो देशाच्या माणसाच्या कर्तृत्वात असतो. देशाला मोठं करायचं म्हणजे कर्तृत्ववान बुद्धीनं, शीलानं, अनेक नाना तऱ्हेच्या गुणानं मोठी असणारी माणसं या देशामध्ये निर्माण करायची आहेत. ते काम तुम्हाला मला करायचं आहे. आणि ते मोठं काम निर्माण करण्याकरता करावं लागणारी प्रत्येक गोष्ट या देशामध्ये आपल्याला करायची. त्याच्याकरता देशातलं आर्थिक साधनं बदलली पाहिजे आहेत, वाढवली पाहिजे आहेत. त्या आर्थिक साधनाचा बंटवारा या पद्धतीनं केला पाहिजे की देशामध्ये कुणी उपाशी राहणार नाही, कुणी अज्ञात राहणार नाही. अशा एका मोठ्या तुलल्या सामाजिक आणि आर्थिक ध्येयवादानं आम्ही आमची पावलं टाकण्याचा या देशामध्ये प्रयत्न करण्याकरता म्हणून साधनं निर्माण करतो. त्याचं हे एक साधन आहे. नवीन राज्य निर्माण झालं म्हणजे काम संपलं नाही, नवीन राज्य निर्माण झालं म्हणजे नवीन काम सुरू झालंय. आणि हे सुरू झालेलं काम जर आम्हाला पुरं करायचं असेल तर ते नवीन सुरू झालेलं काम पुरं करण्याकरता लागणारी त्याच्या पाठीमागची जी दृष्टी आहे, जी विशाल दृष्टी आहे, ती विशाल दृष्टी निर्माण करायचा प्रयत्न करणं हा प्रयत्न तुम्हाला आम्हाला या देशामध्ये करता आला पाहिजे. आणि हा विश्वास देण्याकरता, हे सहकार्य मागण्याकरता मी या भागातल्या दौऱ्यावरती आलो आहे. मी तुम्हाला आतापर्यंत हा सगळा पाठीमागचा इतिहास सांगितला, हा विचार सांगितला, याच्या पाठीमागचा माझा उद्देश असा आहे की शेवटी जर तुम्हाला मी जर सहकार्य मागणार असेल तर ते सहकार्य आपण जर समजुतीनं दिलं, बुद्धीनं पटवून दिलं, विचार स्वीकारून जर दिलं तर त्या सहकार्याचं मोल फार मोठं आहे. आपल्या वेदांताच्या तत्वज्ञानात सांगतात की कर्म हे माणसाच्या पाठीमागे नेहमीच लागलं. कर्म तर करतच असतो मनुष्य, पण कर्म जे करावं ते ज्ञानोत्तर कर्म करावं असं सांगतात. समजुतीनं विचारानं पटल्यानंतर या पाठीमागचा विचार जर समजला, तुम्ही समजून उमजून जर विचार पटून जर दिलं सहकार्य, तर त्या सहकार्याचं मोल अनमोल आहे. ते सहकार्य पाहिजे आहे मला, आणि म्हणून ते सहकार्य मागण्याकरता मी आलो आपल्याला. हे नवं राज्य, ह्या नव्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी आले, आणि म्हणून मी समजणार आहे असं की आपण माझं स्वागत करत, हे स्वागत माझं व्यक्तीचं स्वागत नव्हे. पण व्यक्ती कोण ही फार कमी महत्वाची गोष्ट. व्यक्ती आल्या आणि व्यक्ती गेल्या शेवटी समाज पुढे चालत राहिलाय. आणि म्हणून आपण केलेले सत्कार, आपण वापरलेले चांगले शब्द, माझं सांगितलं बरीच लांब जसं कथा यांनी सांगितली स्वातंत्र्याच्या झगड्यामध्ये काय काय करत. माझ्यासारखं स्वातंत्र्य झगड्यात काम करणारी लाख मंडळी या हिंदुस्थानच्या इतिहासात आहेत. एखाद्या माणसाचं कदाचित निमित्त मात्र नाव पुढे येतं, असंच निमित्त मात्र कदाचित माझं नाव पुढे असेल. परंतु जर तुम्ही स्वागत करत असाल कशाचं, तुम्ही स्वागत कशाचं करावं अशी माझी जर इच्छा असली, तर ते स्वागत ज्या एका सिद्धांतावरती नवराज्य उभारलेलं आहे त्या सिद्धांताचं आपण स्वागत केलं पाहिजे आहे, त्या विचाराचं आपण स्वागत केलं पाहिजे आहे अशी माझी आत्मकथा आहे. कारण हे एक मोठं ऐतिहासिक कर्तव्य तुम्हाला मला या देशामध्ये पार पाडायचं आहे. हिंदुस्थानातलं एक मोठं राज्य, नुसतंच क्षेत्रफळानं जर मोठं असेल, नुसतंच लोकसंख्येनं जर ते मोठं राज्य राहणार असेल तर देवा असलं मोठे पण नको असा विचार तुमच्या माझ्या सर्वांच्या मनाशी. हे मोठेपण शेवटी तुम्हाला मला खर्चच म्हणून मोठेपण केलं पाहिजे आहे, गुणानं हे मोठेपण केलं पाहिजे आहे. आणि हे गुणानं मोठेपण तेव्हा येऊ शकेल या राज्यामध्ये जेव्हा की या राज्यामधले सगळे लोक मनानं एक झाले आहेत, विचारानं एक झालेले आहेत, भावनेनं एक झालेले आहेत. अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होईल तेव्हा हे राज्य मोठं झालं असं आपण मानावं लागेल. आणि ते काम तुम्हाला मला करायचं आहे. या राज्यामध्ये कितीतरी हिंदी भाषिक आहेत, या राज्यामध्ये सगळे मराठी भाषिक आले आहेत. काही श्राद्धीवरचे प्रश्न अजून वादात थोडेफार आहेत, परंतु इतिहासामध्ये कधीही जेवढे एकत्र आले नव्हते एवढे सगळे गुजराती भाषिक आणि सगळे मराठी भाषिक आज एकत्र आलेले आहेत. अगदी पूर्वीच्या लोक आमच्या इतिहासातला अनुभव घेऊन आम्हाला सांगतात, तो पूर्वीचा जुना वैभवशाली महाराष्ट्र, फार मोठी मोठी नावं घालतात, त्या नावांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार आहे, कृतज्ञतापूर्वक नमस्कार आहे. ती मोठी नावं झाली नसती तर कदाचित आता मी हिंदुस्थानात आलो नसतो, शिल्लक राहिलो नसतो याची मला जाणीव आहे. तरी परंतु ही गोष्ट खरी आहे की आज जेवढे गुजराती भाषिक आणि मराठी भाषिक जेवढ्या संख्येनं एकत्र आलेले आहेत, एवढे हिंदुस्थानचा जो ज्ञात इतिहास आहे त्या ज्ञात इतिहासामध्ये एका राज्याखाली कधीही आलेले नाही. गुजरातचं पाहिलं तर 500, सौराष्ट्रातील राष्ट्र कच्छा मुलुक वेगळा आणि छोट्या छोट्या संस्थांमध्ये वाढला गेला होता. महाराष्ट्राची तर कथा आपल्याला माहिती आहे, 56 सरदार आणि 500 राजे होऊन गेले. 10-15 वर्षापूर्वी अशी परिस्थिती असे, मी नेहमी विनोदानं सांगत असे, माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये एक असं विशिष्ट स्टेशन आहे की ज्या स्टेशनवरती गेल्यानंतर तुम्ही ज्या दिशेवर तोंड कराल त्या तिकडे एकेका राज्याचं राज्य होतं. आम्हाला भीती वाटायची त्या स्टेशनवरती की चुकून एखादा जर खडा बाहेर टाकला तर एखाद्या राजाला लागतो त्याची संख्या वाटत असे म्हणाला. इतके राजे आणि महाराजे होते, ते सगळे राजे महाराजे आपण गेले आणि आपण एकत्र आलो. हैदराबादच्या राज्यामध्ये मराठी बोलणाऱ्यांचा जवळजवळ 40-50 लाख लोकांचा मुलुख होता. केव्हापासून? अलीकडे नव्हे, शेकडो वर्षापासून तिथं होत. निजामांचं राज्य आमच्या छातीवरती तेव्हापासून बसलं होतं आणि हळूहळू निजाम हाई मुलुख मागत होता असं मी ऐकलं होतं. तो मुलुख आम्ही पहिल्या प्रथम आणला, एकत्र आले. मराठवाड्यातले लोक, विदर्भातले लोक, नागपूरच्या विभागातले लोक, ते सगळे मराठी बोलणारे लोक एकत्र आले. सौराष्ट्रातले, कच्छमधले, बनासकांठा साबरकांठा जिल्ह्यातले अनेक गुजराती लोक, अशा सगळ्या लोकांना, सगळ्या भावाभावांना एकत्र आणून हे नवराज्य उभं केलंय. तुम्हा आम्हाला अर्थात आपापल्या भाषांचा विकास, आपापल्या भाषांवरती आधारलेली संस्कृती, आपापल्या भाषांवरती आधारलेल्या कला आणि त्यांचा इतिहास यांची वाढ करण्याची जरूर खात्री, विश्वास आणि संधी या राज्यामध्ये जरूर राहणार आहे. त्यांच्या विकासाच्या आड कोणी येऊ शकणार नाही. त्यांचं जे मानाचं जे स्थान आहे राज्यकारभारामध्ये सुद्धा त्या भाषांचं जे मानाचं स्थान आहे ते जरूर राहणार आहे. परंतु ते होत असताना सुद्धा दुसरा भाषिक भाऊ माझ्याजवळ असू नये असं आपणाला वाटायचं कारण नाही. तोही माझ्याजवळ राहील, मीही माझ्याजवळ राहीन असं एकमेकाच्या हातात घालून हा नव्या संसाराचं काम तुम्हाला मला करायचं. साधनाच्या दृष्टीनं तुम्हाला मला आनंद वाटेल, अभिमान वाटेल असं एवढं मोठं राज्य आहे. आपण आपल्या मनाशी जर विचार केलात तर हिंदुस्थानातला कापड उत्पादनातला सगळ्यात महत्वाचा प्रांत हा होता. कापडाचं उत्पादन मी अगदी आकडेवारीनं तुम्हाला माहिती सांगून नाही आता त्या कंटाळवाण्या विषयात नाही. कापसाचं उत्पादन आणि कापडाचं उत्पादन, अन्नधान्याच्या उत्पादनात कदाचित मागं पडण्याचा संभव आहे, शक्यता आहे, कारण उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये अधिक प्रगती केलेला हा मुलुख आहे. खनिज संपत्तीच्या बाबतीमध्ये याचं काही एक विशिष्ट स्थान आहे. आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीमध्ये कदाचित लोकसंख्येच्या मानानं आपण नंबर 200, क्षेत्रफळाच्या नंबर बाबतीमध्ये आपला पहिला नंबर लागेल, पण उत्पन्नाच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो हिंदुस्थानमध्ये पहिल्या दर्जाचं हे राज्य होणार आहे. आणि ही आर्थिक परिस्थिती, आर्थिक साधनाची शक्यता ज्यांच्या हातात आहे त्यांना आपला विकास करून घेण्याची संधी नव्या काळामध्ये जास्त चांगल्या तऱ्हेनं परिपाठता येणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की असं की आपल्याला वाटायचं कारण नाही की आपण विदर्भासारखं एक छोटंसं राज्य झालं असतं. हा खरं आहे, कदाचित अधिक जवळची चार माणसं आपल्याला वारंवार भेटतात असतं, हा फायदा आपला झाला असता. परंतु या नव्या साधनामुळं, यामध्ये विदर्भाचा विकास, या भागांचा विकास, मागासले जे जे मुलुख तुमचे माझे आहेत त्या सगळ्यांचा विकास करण्याची संधी या बाबतीमध्ये आपल्याला अधिक मिळणार आहे असं हे नवराज आपण निर्माण केलंय. या नव्या राज्याचे आपण नागरिक आहोत ही भावना करतो. आपण आपल्या अंतःकरणाशी ठेवूया आणि ते पार पाडायचा प्रयत्न करूया. ही छोट्या छोट्या गोष्टी काही मंडळी येऊन सांगतात करतात, मी असं ऐकलं, म्हणजे दररोजच वाचतंय, ऐकण्याचं काही कारण नाही. नव्या निवडणुकीदाराशी आल्या, नव्या निवडणुकीदाराशी आल्या की अनेक पक्षांचे जन्म होतात. तसं आता अनेक पक्षांची मिळून एक गाठ माळ बांधून तयार झालेली आहे आणि त्यामार्फत निवडणुकीचा खेळ खेळला जाणार आहे आपल्या डोळ्यासमोर. निवडणुकीकरता विरोधी पक्ष असावेत अशी अपेक्षा मीही करतो, पण लोकशाहीवरती माझा विश्वास आहे. मी अनेक वेळा सभांना सांगितलंय की मी परमेश्वराचं जर काही मागणं मागत असतं तर मी काही असं मागणं मागत नाही देवाला की देवा काँग्रेसचं राज्य राहू दे, असं मी नाही मागणं मागत. ते मागणं मी मतदाराकडे मागतो. मतदाराला सांगतो की तू फक्त काँग्रेसला मत दे, पटलं तर दे, बुद्धीला जमलं तर दे, काँग्रेसचा कार्यक्रम तपासून दे. पण परमेश्वराला जर मागणं मागायचं झालं तर मी असं नाही मागणं मागत. मी सांगतो देवाला की एवढा मोठा प्रचंड देश हा, या प्रचंड देशामध्ये हजारो वर्ष झाली आमचं कधी लोकांचं राज्य नव्हतं. मनुष्य प्राणी जन्माला आल्यापासून आणि तो पहिल्या प्रथम जेव्हा या भूमीवरती चालला असेल तेव्हापासून या देशामध्ये कुणातरी राजांची राज्य होती, कुणातरी घराण्यांची राज्य होती, कुठल्या तरी जमातींची राज्य होती, कुणाच्या तरी घोरीची, लोधीची, मोंगळाची अशी कुणाची राज्य होती. पण देशातल्या लोकांचं राज्य, पहिलं राज्य या देशामध्ये 47 ऑगस्ट रात्री 12 वाजता जन्माला आलंय. हे लोकांचं राज्य, हे जनतेचं सिंहासन या देशामध्ये चिरंतन ठेव, अखंड ठेव. जोपर्यंत या देशामध्ये चंद्र आणि सूर्य उगवतात आणि मावतात तोपर्यंत हे जनतेचं राज्य कायम ठेव अशी देवाचं मी प्रार्थना करतो. आणि म्हणून त्या राज्यासंबंधीची माझी अशी मागणी मी कधी करणार नाही, परंतु मी अशी जरूर आपल्याला मागणी करेन की जे काही असतील कार्यक्रम, जे असतील ते विचार ते लोकांच्या पुढे ठेवा. आणि मी असं पाहतोय की विरोधी पक्षातल्या मंडळींच्यावरती निवडणुकीच्या दृष्टीने टीका करण्याकरता मी करत नाही. त्यांनी जरूर जाऊन सांगितलं आहे लोकांना की माझा लोकांच्या कल्याणाकरता हा हा कार्यक्रम आहे, लोकांच्या पुढे मांडला पाहिजे, जरूर मांडला पाहिजे आणि लोकांनी तो तपासून घेतला पाहिजे यावरही माझी श्रद्धा आहे. कधी काही जर त्यांनी काँग्रेसला नापास केली या परीक्षेमध्ये मी नाही दुःख मानणार, परंतु तो कार्यक्रम तुम्ही मांडाल, तो मांडण्याच्या ऐवजी सगळे पक्ष तुम्ही वेगळे, कम्युनिस्टापासून तो हिंदू महासभेपर्यंत यांच्यामध्ये काय साधर्म्य आहे मला कळत नाही. रामराज्य परिषदेचं आणि कम्युनिस्ट पक्षाचं काय साधर्म्य आहे? आता तूर्त साधर्म्य आहे की एका बाजूला महागुजरात पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र पाहिजे, याच्यावरती सगळे लोक एकत्र आले. मी आपल्याला सांगू इच्छितो याच्या इतकी खोटी गोष्ट राजकारणात होऊ शकणार. छोटी छोटी राज्यकारणाच्या प्रश्नाचा निकाल देशानं घेतलेला आहे. जो प्रश्न संपण्याचा आहे तो प्रश्न आम्ही घडून आणणार आहोत. अशी स्वतःची आणि लोकांची फसवणूक करून राजकारण होणार नाही. याचं खरं कारण असं का करतात, याचं खरं कारण असं आहे की आर्थिकदृष्ट्यानं लोकांच्या पुढे मांडण्याचा काँग्रेस असून हे वेगळा कार्यक्रम या लोकांच्या पुढे नाहीच आहे. मी अगदी जबाबदारीनं हे विधान करतोय. मी निवडक पक्षातला एक मला जाणीव आहे, मी एका राज्याचा मुख्यमंत्री म्हणून बोलतोय, पण हा विचार या लोकांच्या पुढे मांडला पाहिजे, तो मांडला जाण्याची आवश्यकता आहे म्हणून मी मानतोय. की वेगळा कार्यक्रम असू शकत नाही अशी परिस्थिती. कारण असं आहे, काही कम्युनिस्ट मित्र माझे एकदा मला म्हटले की का तुम्ही आम्हाला लोकांना शिव्या देता, तुम्ही उद्या जी काही धरणं बांधणार आहात की आमचं राज्य धरण तर आम्ही काही पाडून टाकणार आहोत का? मी सांगितलं तुम्ही मुळीच पाडणार नाही, पाडू शकणार नाही. पण माझा म्हणणं तुम्हाला असा प्रश्न आहे की जर धरणं बांधण्याचा, लोकांची गरिबी दूर करण्याचा, लोकांना जर पहिला श्रीगणेश शिकवण्याचा जर आमचा कार्यक्रम आहे, तर आमच्यापेक्षा तुमचा वेगळा कार्यक्रम आहे असं असून पक्ष कसा करता काढला? असलं पहिलं काम या देशामध्ये सुरुवातीला करायचं आहे की या कामाच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे कुणामध्ये मतभेद असूनही असं पहिलं काम आहे. या देशामधल्या नद्यांना धरणं धरावी, या देशामध्ये पहिले उद्योगधंदे काढावेत, या देशातल्या लोकांची गरिबी दूर करण्याकरता किंवा अज्ञान दूर करण्याकरता शाळा काढाव्या, या लोकांच्या देशातलं आरोग्य दूर राहावं म्हणून थोडी थोडी हॉस्पिटल करावीत. आणि काय कार्यक्रम आहे आमचा? आमच्या पंचवार्षिक योजनांचा कार्यक्रम आहे का? पंचवार्षिक योजनांचा कार्यक्रम जर तुम्ही जर पाहिलात तर नद्यावरती धरणं आहेत, नवीन उद्योगधंदे आहेत, शाळा आहेत, आरोग्य आहे आणि नवे कारखाने. याच्यामध्ये काही वेगळं सांगण्यासारखं असं काय आहे मूलभूत? हा, ते कसे काढावेत, ते काढण्याकरता साधनं कुठून उत्पन्न करावीत, थोडाफार मतभेदाचा मुद्दा असू शकेल. पण या मूलभूत प्रश्नाच्या बाबतीमध्ये काही मतभेद आणि काही निराळा कार्यक्रम आहे अशी त्यांनाही आता शंका वाटायला लागली आहे. तर लोकांच्या पुढे जाऊन सांगावं काय, मग हे बरं सांगायला तूर्त लोकांना जरा ऐकून घ्यायला बरं वाटतंय, तर हे पटतंय ना तूर्त गिराय किंवा विषयाला थोडंफार आहे हे जाऊन सांगा. या पद्धतीनं राजकारण होत नाही, ज्या पद्धतीनं देशाचं राजकारण चालत नाही. आणि म्हणून काही निश्चित प्रकारचा आर्थिक आणि राजकीय कार्यक्रम आणि विचार असावा लागतो. तो कार्यक्रम या मंडळींच्या पुढे आज नाहीये. आणि हेच तर पहिलं काम या देशामध्ये, जे हजारो वर्षापूर्वी होण्याची आवश्यकता होती ते काम आज आम्हाला करावं लागतं. नद्यांना धरणं धरावी ठीक आहे, आज धरायला पाहिजे असं काही नाही, याच्या पूर्वी धरले असतं फार बरं झालं असतं, आज आम्ही कदाचित पुढे गेलो असतो. पण ही पहिली गोष्ट राहिली या देशामध्ये जर पहिली गोष्ट कुठली तर ज्या साध्या सामान्य सामान्य ज्या गोष्टी आहेत त्या साध्या आणि सामान्य गोष्टी या देशामध्ये झालेल्या नाहीत ही मुळीची या देशाची मूळ तक्रार आहे. पाणी अडवून धरलं पाहिजे ही किती साधी गोष्ट, कारण देशाची संपत्ती कुठे आहे त्याचा वाद नेहमी होतो की देशाची संपत्ती सरकारच्या खजिन्यात नाही, श्रीमंतांच्या बँक बुकातही नाही आहे. देशाची जी संपत्ती आहे ती देशामध्ये परमेश्वरानं सृष्टीनं निसर्गानं दिलेले अनेक जी साधनं आहेत त्या साधनामध्ये देशाची संपत्ती साठलेली आहे हा विचार आमच्या देशामध्ये उत्कटतेनं तीव्रतेनं याच्या पूर्वी कधी आला नव्हता आणि तो वापरला गेला नव्हता, तो आज प्रथम आलेला आहे. नाहीतर हिंदुस्थानच्या एका एकरामध्ये 5 मन धान्य आणि रशियामध्ये मात्र ते 25 मन धान्य यावं याचं कारण काय? रशियन माणसाला परमेश्वरानं जास्त अक्कल दिली आहे आणि हिंदू माणसाला हिंदी माणसाला काही कमी दिली आहे असं नव्हे, तर त्याने त्यांना दिलेल्या साधनांचा उपयोग जास्त केला चांगला केला आम्ही तो केला नाही हा त्यातला खरा फरक आहे. नद्यांची धरणं धरायचा जाणीव काही तुम्हाला मला आज झाली? अहो तुमच्या आमच्या देशामध्ये नद्यांना इतकं महत्व आहे की वर्धा जिल्ह्याचं वर्धा जिल्हा नाव काय आणि तुमच्या गावाचं वर्धा नाव का? वर्धा नदी वाती म्हणून. दुसरं मला काही कारण दिसत? अनेक मुलखांची नावच पडलेली आहेत मुळे नद्यांच्या मुळे. नद्या हे मुळे आमचं जीवन आहे. आचार्य काका कालेलकर या नद्यांना मुळे म्हणतात लोकमाता. ह्या लोकमाता नसता तर लोक कुठं राहिले असते कोण झाले? सिंधू नदीच्या काठची सिंधू संस्कृती म्हणून आम्ही हिंदू. हिंदुस्थानला नाव झालं सिंधूमुळे निर्माण झालं. नद्यातून असणारी नवजीवन देण्याची जी शक्ती आहे त्याच्यातून आमचं नवजीवन निर्माण झालंय. पंजाबला पंजाब का म्हणतात माहिती आहे? 5 नद्यांचा तो द्वाब आहे म्हणून पंजाब म्हणतात. नद्यामध्ये आमचं सर्व जीवन साठले तर जीवनच म्हणतात मुळी पाण्याला. मुळी संस्कृतमध्ये नावच मुळी जीवन आहे. या जीवन या आजपर्यंत जर सगळ्यात मोठी चूक मी तर नेहमी सांगत असतो की या देशामध्ये सगळ्यात मोठं जर पाप कुठलं झालं असेल ते कोणी एका व्यक्तीने केलं नव्हे, आमच्या पाठीमागे सगळ्या पिढ्यांनी केलेलं असं माझं मत आहे. की ह्या जीवनाच्या बाबतीमध्ये दुर्लक्ष करणं ही पहिली मोठी चूक आमच्या देशामध्ये राहिलेली आहे. आज आम्ही जागे झालो. आज प्रत्येक गावात गेल्यानंतर लोक सांगतात की पहा आमच्या गावा शेजारून एक नदी वाहती आहे. जणू काही आजपर्यंत मुळी नदी वाहती असा पत्ताच नव्हता कोणाला. आत्ता लोकांना जाणीव झाली की नाही की या देशामध्ये पाणी पडतं, पावसानं पाणी पडतं, ते नद्यात वाहून जातं, आता ते थांबवलं पाहिजे आहे. ही जाणीव आज आमच्या मनामध्ये जी आली आहे, कारण निसर्गानं दिलेली ही जर साधन संपत्ती जर आम्ही अडवली असती थांबवली असती तर आम्ही याच्या पूर्वी जी चूक केली ती आता दुरुस्त करायला लागलो. या लोकांना दिलेल्या या पाण्याचा उपयोग लोकांचं जीवन समृद्ध करण्याच्या कामाकडे आम्ही कधी केलाच नाही. ही चूक आता 20व्या शतकामध्ये आमच्या लक्षात आली आहे आणि म्हणून आमच्या पंचवार्षिक योजनामध्ये नद्यांच्या धरणांच्या कामाची चढाओढ लागलेली आहे की तुमची नदी पुढे झाली आणि आमची नदी पाठीमागे राहिली, आमच्या नदीचं धरण पाठीमागे काय होता. अगदी जणू काही 1947 नद्यांचा आम्हाला उगम लागलाय. याच्यापूर्वी नद्या होत्या, गंगा होती, सिंधू होती, ब्रह्मपुत्रा होती, पंढरपुराजवळून वाहती ती चंद्रभागा होती, आमच्याकडची कृष्णा गोदावरी सगळी तीर्थ झालेली आहेत. यांचा उपयोग फक्त आंघोळी करून पाप धुण्याकरता करण्यापेक्षा आम्ही जास्त उपयोग काही केलेला नाही. जन्माला यायला जन्माला यावं आणि काशीला आंघोळ करावी कशाकरता? तर आपल्याच पिढीचं नव्हे तर आपल्या पाठीमागे 7 पिढ्यांचं म्हणे पाप धुवून जातं. ही पाप धुण्याची कामं आतापर्यंत ह्या नद्यांना आम्ही सांगितली त्याचं प्रायश्चित्त आम्ही भोगतो या देशातल्या दारिद्र्यानं आणि या देशातल्या अज्ञानानं. आज आम्ही जागे झालो. मी नेहमी सांगतो माझ्याकडचं उदाहरण मी सांगतो आपल्याला. साताऱ्याजवळ महाबळेश्वर आहे आपल्याला ऐकून माहीत असेल. या महाबळेश्वरला इतकं पाणी पडतं पाऊस पडतो, आपल्याकडे किती पाऊस पडतो मला आता निश्चित माहिती नाही. 30 इंच पाऊस पडत असेल, 30-40 इंच 40 इंच पाऊस पडणाऱ्या माणसानं 300 इंच पाऊस म्हणजे किती कल्पना येणार नाही. महाबळेश्वरला पावसाच्या दिवसामध्ये 250 ते 300 इंच पाऊस पडतो आणि आमच्या इकडच्या बायका जात्यावरती गीत गातात पहाटे उठल्यानंतर त्या महाबळेश्वरच्या की आमच्या इकडे पाऊस पडतो हत्तीच्या सोंडेसारखा, अगदी हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस पडतो. इतका पाऊस पडतो की कदाचित दरडातनं गवत उगवतो याची शंका यावी. आणि त्या पाण्यातून 5 नद्या निघतात, कृष्णा कोयना वेण्णा सरस्वती आणि एक पाचवी माझ्या लक्षात नाव नाही. आणि नद्यातनं ते पाणी वाहून जातं समुद्राला आणि खारं होतं ते पाणी. आणि हे आषाढ श्रावणामध्ये इतकं पाणी वाहून जातं आणि चैत्र वैशाखामध्ये लोकांना प्यायला पाणी नाही म्हणून आजारी पडलेले पायाला नारू झालेले लोक मी शेकडो माझ्या डोळ्यानं पाहिलेले आहेत. ही तुमची आमची संस्कृती आहे. आमच्या पूर्वीच्या लोकांनी सांगितलं की उदंड जिथं पाणी असेल तिथं जाऊन काय करावं, ना अनुसंध्या करावी असं. ते पाणी शेतीला न्यावं, त्या नदीच्या काठाला जी काळी जमीन आहे तिला जर ते पाणी भेटलं असतं, जवळजवळ थांबल्यात पण एकमेकाची गाठ नाही अशी जशी परिस्थिती म्हणतात तशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्या कबीराची कथा सांगतात ना, की कबीर चालला होता, कबीरानं सांगितली कथा की सुंदर सरोवराच्या काठावरून तो चालला होता आणि काठावरून जात असताना त्याला कोणी सांगितलं की अहो मला ताण लागली आहे, जरा पाणी द्या पाणी द्या. कबीर थांबला आणि विचार खुलला की काय झालंय, काय कुणाला एवढं सुंदर समुद्र सरोवर इथं आहे, पाणी अमृतासारखं स्वच्छ दिसतंय, हे पाणी कोणी पीत कसं नाही आणि असं असताना हा पाणी पाणी खाऊन करतो. त्यातला काही आपल्याला भास झाला असेल पण पुन्हा दोन पावलं टाकली, पुन्हा ती तारवली की मला तहान लागली आहे पाणी द्या. तर पुन्हा त्यानं जेव्हा निरीक्षण करून पाहिलं बारकाईनं तेव्हा त्याला कळलं की पाण्यामध्ये पोहणारा मासाच ओरडत होता की मला तहान लागली. रूप काय त्याच्या पोटात नाही शिरत आपण. तसं आमच्या देशामध्ये हजारो वर्ष ती जमीन तहाने दिली आहे, विचारी काळी जमीन लाल जमीन. तिला जर आम्ही हे पाणी दिलं असतं तर त्या जमिनीच्या पोटामध्ये एवढी शक्ती आहे, एवढी संपत्ती साठलेली आहे, ती संपत्ती दोन्ही हस्तानं दिली असती तुम्हाला मला जर अनंत हस्ते कमळावर देत असतो, सृष्टीचा अनंत हस्तानं देत असतो तो घेण्याची बुद्धीच मुळी कधी आम्हाला झाली नाही. त्याचं प्रायश्चित्त आम्ही आत्तापर्यंत आमच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात भोगलो होतो. आज आम्ही शहाणे झालो आणि नव्या राज्यामध्ये परमेश्वरानं दिलेली सगळी साधनं कामाची आणायची, ती साधनं नवीन दिलेलं विज्ञानाची नवी अक्कल नवी बुद्धी आणि तुम्हाला मला दिलेले दोन हात, या त्रिवेणी संगमातून नवीन शक्ती आणि नवं सामर्थ्य उभं करून तुमच्या माझ्या देशाचं राज्य सुखी करायचा असा पायंडा आपण पाडतो. त्या कामामध्ये कशाला मतभेद, त्या कामामध्ये पक्षाची कुठे आवश्यकता आहे ती मला काही समजत नाही. त्याच्यासाठी याला वेगळं नाव आणि त्याला वेगळं नाव हे करायचं काय कारण आहे, पण ठीक आहे जर करायचं असेल तर तेही करावं, परंतु त्याच्या पाठीमागचा विचार समजून आपण केलं पाहिजे. हे मोठं काम आपल्याला या देशामध्ये करायचं आहे त्या 5 वर्षात 10 वर्षात 15 वर्षात 20 वर्षात हे काम पुरं करण्याकरता आपण नवं राज्य आणलेलं आहे याची जाणीव कृपा करून आपण आपल्या मनाशी ठेवा आणि या नव्या कामाकरता म्हणून नव्या राज्याच्या पाठीमाग उभं राहा. एवढी साधी हाक देण्याकरता, एवढी साधी विनंती करण्याकरता मी इतक्या लांब आलो आहे. मी अशी आशा करतो की एवढ्या ह्या मोठ्या कामामध्ये तुम्ही त्याच बंधुभावानं ज्या बंधुभावानं आजपर्यंत तुम्ही राष्ट्रीय कामाच्या पाठीमागे उभे राहिला तसंच एक मोठं राष्ट्रीय काम समजून आपण याही राज्याच्या यशस्वीच्या कार्यक्रमाच्या पाठीमागे राहाल अशी विनंती करतो आणि माझं भाषण पुढे करतो.